नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा पल्लवीज गपशप कॉर्नर या आपल्या पॉडकास्ट चॅनलवर स्वागत करत आहे. मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मित्रांनो, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला धार्मिक महत्त्व असतंच, तसंच फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला देखील आहे, आणि ते कोणतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेला पौर्णिमा असं म्हटलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा आकार पूर्ण असतो, यामुळे पौर्णिमा ही चंद्राची प्रिय तिथी मानली जाते. मित्रांनो, हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात एकदा पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला धार्मिक महत्त्व असतंच. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेविषयीची माहिती व महत्त्व जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी आकाशात जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला नाव मिळतं. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आकाशात पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असल्याने या महिन्याला फाल्गुन असं नाव मिळालं. हिंदू वर्ष पंचांग म्हणजेच हिंदू कॅलेंडरप्रमाणे फाल्गुन हा हिंदू वर्षातील शेवटचा महिना आहे. मित्रांनो, फाल्गुन महिन्यादरम्यान वसंत ऋतू असतो, ज्यामुळे झाडांवर विविध प्रकारची फुलं फुललेली असतात व यामुळे सर्वत्र नैसर्गिक रंग पसरलेला असतो. त्याचबरोबर वातावरणात थंडीचा जोर कमी होऊन गर्मीला सुरुवात होते, ज्यामुळे वातावरणात ना अधिक थंडी असते ना गर्मी, अशा तऱ्हेने फार सुखद वातावरण असतं. मित्रांनो, या महिन्यातील पौर्णिमेला देखील विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भारतातील महत्त्वपूर्ण सणांपैकी एक म्हणजेच होळी हा उत्सव साजरा केला जातो, ज्यामुळे या दिवसाला होळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी हिची जयंती देखील साजरी केली जाते व त्याचबरोबर भगवान विष्णू, भगवान शंकर आणि चंद्राची उपासना देखील केली जाते. अशा तऱ्हेने अनेक बाजूंनी या दिवसाचं महत्त्व अधोरेखित आहे आणि म्हणूनच या दिवसाला हुताशिनी पौर्णिमा, होळी पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा आणि वसंत महोत्सव अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमा या दिवसाविषयीची माहिती याबरोबरच हा दिवस कशा प्रकारे साजरा केला जातो हे देखील आपण जाणून घेऊया. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून मग स्नान करून सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण रूपाची पूजा देखील केली जाते. मग सूर्यास्तानंतर होळी दहन केली जाते, ज्यासाठी सर्व प्रकारची सुकी लाकडे, सुका पाला, गोबरगंडी इत्यादी एकत्र केलं जातं. त्यानंतर तिथे पूजा केली जाते आणि होळी पेटवली जाते, ज्याला होलिका दहन असं देखील म्हटलं जातं. त्या पेटलेल्या होळीची पूजा करून आणि त्याला नारळ अर्पण करून त्या भोवती प्रदक्षिणा घातली जाते. काही ठिकाणी त्या पेटलेल्या होळीच्या आजूबाजूला बसून गाणी म्हणणं किंवा इतर काही कार्यक्रम देखील केले जातात. फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी हा रंगोत्सव देखील साजरा केला जातो, ज्यात एकमेकांना रंग लावले जातात. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती आणि आपल्या गप्पा. कशा वाटल्या मला कमेंट्स करून जरूर कळवा. आणि पल्लवीज गपशप कॉर्नर हे पॉडकास्ट चॅनल देखील फॉलो करा. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर गप्पा करण्याकरिता. तोवर स्वस्थ रहा, खुश रहा. धन्यवाद.